यहोशुआ अध्याय 4 यर्दन नदीतून घेतलेले 12 धोंडे. सर्व लोक यर्दन पार करून गेले तेव्हा परमेश्वर यहोशुआला म्हणाला, प्रत्येक वंशातून एक असे 12 पुरुष तू लोकांमधून निवड आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, यर्दनीच्या मध्यभागी ज्या कोरड्या जमिनीवर याजक उभे होते तेथून 12 धोंडे उचलून आपल्या बरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या ठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा. मग यहोशवाने इस्रायलाच्या प्रत्येक वंशातून एक असे जे 12 पुरुष निवडले होते त्यांना बोलावले. यहोशवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यर्दनीच्या मध्यभागी जाऊन इस्रायल वंशाच्या संख्येप्रमाणे एक एक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या, म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल. पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की या धोंड्यांचा अर्थ काय आहे, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की यर्दनीचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभागले गेले. कराराचा कोश यर्दन पार करून जात असताना यर्दनीचे पाणी दुतर्फा दुभागले. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी सर्व काळ स्मारक होतील. यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या वंशाच्या संख्येप्रमाणे त्यांनी यर्दनीच्या मध्यभागातून 12 धोंडे उचलून इस्रायल लोकांच्या वंशसंख्येप्रमाणे रचले. त्यांनी ते घेऊन त्या रात्री जिथे मुक्काम केला तिथे नेऊन ठेवले. तसेच यर्दनीच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने 12 दगड उभे केले आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत. मोशेने यहोशवाला जे आज्ञा पिले होते तेच लोकास सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली. त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यर्दनीच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले. झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. रौबेनी गादी आणि मनुष्यचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्रायल लोकांपुढे गेले. युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे 40,000 पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरिहो जवळच्या मैदानात पोहोचले. त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्रायलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढविली. जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले. तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना यर्दनीतून वर येण्याची आज्ञा कर. त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यर्दनीतून बाहेर येण्याची आज्ञा केली. मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यर्दनीच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यर्दनीचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि 4 दिवसापूर्वी जसे होते त्याप्रमाणे पुन्हा दुथडी भरून वाहू लागले. पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरिहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला. यार्देनेतून उचलून आणलेले 12 धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले. तो इस्रायल लोकास म्हणाला की पुढे जेव्हा तुमची मुले बाळे आपल्या वडिलांना विचारतील या धोंड्याचा अर्थ काय आहे तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की इस्रायल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले. आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्या पुढून हटवले. ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे निरंतर भय बाळगाल.